श्रोते हो नमस्कार, रेडिओ इमगिरीच्या या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आणि सुहास्त नमस्कार. मित्रांनो, SBC3 युनिसेफ आणि रेडिओ इमगिरी प्रस्तुत आमची उर्मिला ही सिरीज आमची सुरू आहे आणि या सिरीज अंतर्गत बालविवाह व त्याचे परिणाम या विषयावर आम्ही एक इव्हेंट घेतलेला होता. होय मित्रांनो, आणि तो इव्हेंट आम्ही घेतलेला होता घोराड्या गावी. त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आणि वयस्कर माणसं सुद्धा आलेली होती, कारण की या विषयासाठी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वजण गरजेचे होते. आणि म्हणूनच घोराड्या गावी हा इव्हेंट घेऊन बालविवाह व त्याचे परिणाम या विषयावर आम्ही जनजागृती केली. तर मित्रांनो, त्या ठिकाणी आम्ही सौ माधुरी गंगाधर भोयर, ज्या बाल संरक्षण अधिकारी आहेत, त्यांना मी आमंत्रित केलेलं होतं. सोबतच सामाजिक कार्यकर्ते प्रभाकरजी धवने हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यासोबतच आरजे वैशाली, आरजे लखन आणि मी आरजे सुहास आणि सोबतच रेडिओ एमगिरीची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती. श्रोते हो, खरंच एक सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. आणि बालविवाह व त्याचे परिणाम काय आहेत, किंवा किती वर्षाखाली जर आपण विवाह केला तर बालविवाह होतो, किंवा कुठले कुठले कायदे आहेत, याबद्दल सविस्तर माहिती मुलांना आम्ही सांगितली, त्यासोबतच आमच्या पाहुण्यांनी सांगितली. तर मित्रांनो, या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सारांश तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. तर चला मग ऐकूया मित्रांनो, घोराड्या गावी झालेल्या कार्यक्रमाचा रेडिओ वृत्तांत.
तर नमस्कार, मी सुहास इंगळे आणि एमगिरीचं नाव तुम्ही ऐकलं असेल, आपल्या इथे जे भजन मंडळी आहेत त्यांनी सुद्धा ऐकलेलं आहे. तर आज आम्ही तुमच्यापर्यंत, या घोराड गावापर्यंत याच्यासाठी आलोत, कारण की आजही आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये बालविवाह हा बऱ्याच ठिकाणी होतो आहे. आणि आमचा एक प्रोजेक्ट आहे, SBC3 युनिसेफ आणि रेडिओ एमगिरी या तिन्हीच्या संयुक्त विद्यमाने आमची उर्मिला, एक उर्मिला कॅरेक्टर आहे. तर मग आमची उर्मिला कोण? तर एक गावातील प्रतिष्ठित एक नागरिक, एक स्त्री जिला सर्व काही माहिती आहे, तिला नियम माहिती आहे, तिला गावचं वातावरण माहिती आहे, गावातील लोक कसे आहेत ते माहिती आहे, गावातील लोकांना कसं समजवायचं हे माहिती आहे. तर एक आमची उर्मिला या सदराअंतर्गत SBC3 युनिसेफ आणि रेडिओ एमगिरी मार्फत एक आम्ही नाटिका सुरू केलेली आहे आणि हा नाटिकेचं तिसरं पर्व आहे. वास्तविकात आहे दुसरं, परंतु त्या अगोदर सुद्धा एक पर्व झालेलं आणि म्हणूनच हा तिसरा भाग एक प्रकारे आम्ही सर्वांसाठी घेऊन आलोत. मागच्या वर्षीचा दुसरा जो भाग होता तो होता कोरोनावर आणि यावर्षी वेगवेगळ्या थीमनुसार आम्ही नाटिका तयार करीत आहोत. तुम्हाला नाटकं माहीत आहेत ना? माहीत आहे, आपण डान्स करतो, गाणे म्हणतो, ड्रामा आपण तयार करतो, बरोबर. तर असे काही ड्रामा जे आहेत ते रेडिओवर आपण ऐकू शकतो. तुम्ही रेडिओ, तुम्हाला माहित आहे, माहिती आहे ना, आकाशवाणी केंद्र असेल, आपल्या वर्धेला सुद्धा एमगिरी रेडिओ आहे, रेडिओ एमगिरी 90.4 FM. तुम्हाला माहित आहे बालविहार हा कार्यक्रम असतो जो मुलांसाठी असतो. तुमच्यामध्ये जे काही कलागुण असेल ते आम्ही प्रसारण करतो. तसंच एक बालविवाह हे आम्ही नाटक, पहिलं नाटक आमची उर्मिला या सत्राअंतर्गत प्रसारण केलं. आणि जसं वर्धा जिल्ह्यामध्ये बरेचसे गाव आहेत ज्या ठिकाणी 18 वर्षाखालील ज्या मुली आहेत, 5वीला गेल्यात, 6वीला गेल्यात, तर त्यांचे विवाह लावून दिले जातात, लग्न ठरवून दिले जातात. तुम्हाला माहित आहे का? माहित आहे ना, पहिले व्हायचं असं काही वर्ष अगोदर असं व्हायचं की लहानपणीच लग्न जुळून दिलं जायचं. आणि आपले वयस्कर मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांनाही माहित आहे की बोंबलीलाच कुंकू लावायचं असं म्हणायचे पहिले, बरोबर आहे ना. लहानपणापासूनच ते जुळलं बा एकदाचं, आणि मग तिथे कोणाचंच चालायचं नाही, मुलीला सुद्धा विचारायचं नाही, मुलाला सुद्धा विचारायचं. एकदाचं वरच्यांनी, वरिष्ठांनी लग्न लावून दिलं, बोंबलीला कुंकू लावलं, म्हणजेच ते एकमेकांचे नवरा नवरी झाले, त्यांनी पुढे जाऊन त्यांचं लग्न लावून दिलं जायचं. लहानपणी सर्व गोष्टी व्हायच्या. परंतु आता प्रमाण कमी झालं, हे जे प्रमाण आहे हे आपल्याला पूर्णपणे कमी करायचं आहे. आणि पूर्णपणे याच्यासाठी कमी करायचं आहे कारण की अजूनही काही गावांमध्ये बालविवाह होतच आहे. आणि म्हणूनच SBC3 बालविवाह यावर आम्हाला नाटिका सादरीकरणासाठी आम्हाला सांगितलेलं होतं आणि आम्ही ड्रामा तयार केला एक बालविवाहावर. ड्रामा तयार करून आम्ही लोकांपर्यंत तो ड्रामा घेऊन गेलो. मग नॅरोकास्ट असेल, नॅरोकास्ट म्हणजे काय, जसं आम्ही तुमच्यापर्यंत आलो, तुम्ही जर रेडिओ ऐकला नसेल तर तुम्हाला ती नाटिका ऐकवायची आणि ऐकून तुमच्यापर्यंत पोहोचायची. आता तुम्हाला ऐकवलं आम्ही नाटिका, तुमच्या कानापर्यंत पोहोचेल, तुमच्या कानापर्यंत पोहोचेल, तुम्हाला ऐकवलं म्हणजे तुमच्या दिमागामध्ये जाईलच त्या सर्व गोष्टी, म्हणजेच कुठेतरी तुम्हाला जनजागृती होईल की बालविवाह अशा प्रकारे असतो. कुठेतरी आपलंही मत असतं, आपण आई वडिलांना सांगू शकतो की मला लग्न करायचं नाही, जोपर्यंत माझं वय पूर्ण होत नाही तोपर्यंत मला लग्न करायचं नाही, कारण की 18 वर्ष हे वयोमर्यादा आहे. परंतु 18 वर्षाच्या नंतर सुद्धा आज मुली शिकतात, शिकून मोठं होतात, आज 25 वर्ष 30-30 वर्षापर्यंत मुली लग्न करत नाही, तर आपल्या पायावर आपण उभं झालं पाहिजे, आपल्या आईवडिलांना आधार मिळाला पाहिजे. कारण की आपल्या आईवडिलांनी इतकं आपल्याला शिकवलं तर आपलंही कर्तव्य आहे की आपण मोठं होऊन एखाद्या नोकरीवर लागावं आणि आईवडिलांची आपण सेवा करावी. म्हणूनच आपण काय करतो, शिकतो. आजकालच्या मुली शिकत आहे, तर म्हणूनच तुम्ही सुद्धा त्या गोष्टीला प्रतिकार केला पाहिजे. तुमच्या ओळखीमध्ये जर तुमच्या मैत्रिणी असेल, त्यांच्यामध्ये जर कोणाचं 18 वर्षाखालील जर एखादं लग्न लावून दिलं जात असेल, तर तुम्ही काय करायला पाहिजे? आता मग काय कराल तुम्ही? जर समजा एखाद्या मुलीचं लग्न लावून दिलेलं असेल, कोणी सांगू शकेल इकडे? काय कराल तुम्ही त्यावेळेस? तुम्हाला माहित झालं की माझी मैत्रीण आहे आणि तिचं लग्न 18 वर्षाच्या खालीच आहे, ती आता सध्या 10वी झाली, तिचं 15 वर्षाची आहे आणि तिच्या घरच्यांनी आईवडिलांनी तिचं लग्न की लावून देणार आहे आता, तर तुम्ही त्यावेळेस काय कराल? तुम्ही तिची मैत्रीण म्हणून, तुम्हाला माहित आहे, नियम माहित आहे की आपल्याला सरांनी सांगितलं होतं, सुहास सर आले होते घोराट गावाला आणि त्यांनी सांगितलं होतं की बालविवाह हा कायद्याने काय आहे, गुन्हा आहे, 18 वर्षाखालील आपण लग्न लावू शकत नाही मुलींचं. जर तसं जर केलं तर हा एक गुन्हा होतो आणि आपण पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार करू शकतो. जर असं तुम्हाला जर माहीत असेल, तुमच्यापैकी कोणी सांगेल काय कराल? इकडे कोणी बोलू शकते का तुमच्या मुलींपैकी? हे समोर येईल एक मिनिट. काय
पोलीस जर कंप्लेंट,
जोरदार टाळ्या वाजवतेसाठी पोलीस स्टेशन जवळ जाऊन तू कंप्लेंट करशील की माझ्या मैत्रिणीचं असं असं लग्न जुळून दिलं ते. आमच्या नाटिकेमध्ये तेच आहे सर्व. तुझं नाव काय?
रुपाली सुरेश तुरकर.
तर आपण अशी नाटिका आहे बालविवाहावर, याच्यावर आपली नाटिका आहे आणि तुम्ही प्रतिकार केला पाहिजे. तर असं बालविवाह तुम्हाला नाटक आम्ही ऐकवतो, बरोबर 10 ते 12 मिनिटाचं नाटक आहे आणि त्याच्यानंतर रेडिओमगिरी काय आहे, त्याच्यानंतर आमच्याकडे काय काय कार्यक्रम होतात किंवा भजन मंडळी आपले इथे कलाकार आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी काही सांगणार आहोत. कारण की या घोराट गावचं सुद्धा भजन मंडळ आमच्या गावाला आलेलं होतं आणि प्रभाकरजी हेच ते भजन मंडळ या ठिकाणी आमच्याकडे घेऊन आलेले होते, तर त्यांनीच हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल धन्यवाद त्यांचे. एक तुम्हाला क्लिप या ठिकाणी ऐकवतो आम्ही. एक नाटक तयार केलेलं आहे आम्ही, ते नाटक तुम्ही ऐका, 10-12 मिनिटाचं नाटक आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. पूर्ण आपण घेऊ नये, जितकं वाटते तिथपर्यंत आपण घेऊयात. जर वाटलं तुम्हाला की तुमची इंटरेस्ट आहे ऐकण्यामध्ये तर आपण पुढे चालूयात.
श्रोतहो नमस्कार, प्रस्तुत करीत आहोत SBC3 युनिसेफ आणि रेडिओ एमगिरी प्रस्तुत नाटिका आमची उर्मिला. होय, आमची उर्मिला या कार्यक्रमाचा आज आपण ऐकणार आहोत भाग पहिला, विषय बालविवाह. तर चला मग ऐकूया आमची उर्मिला या श्रृंखले अंतर्गत बालविवाह ही छोटीशी नाटिका.
सुरुवातीला घेऊया प्रेझेंटी, ठीक आहे? अजय बोरकुटे.
येस मॅडम.
मीनू गायकवाड.
येस मॅडम.
शिवानी राऊत.
प्रेझेंट मॅडम.
राधिका लोखंडे.
येस मिस.
लखन राऊत.
येस मॅडम.
अरे वा, आज तर आपल्या क्लासची उपस्थिती फारच छान आहे. बरं मुलांनो, काल आपण कुठली कविता शिकलो? मीनू वाच बघू कालची राहिलेली कविता.
हो मॅडम. I found a shell, a curly fern, lying on the stand. I picked it up.
Very good.
And took it
home. काय सुरू आहे मुलांनो?
गुड मॉर्निंग मॅडम.
बसा बसा. कसा सुरू आहे अभ्यास? मॅडम मुलं काही त्रास तर देत नाही ना तुम्हाला? नाही मॅडम, या क्लासची मुलं खूप हुशार आहेत. अरे वा मीनू, किती छान वाचतेस तू, ऐकलंय मी तुझं वाचणं. हो मॅडम, मीनू ना खरंच खूप हुशार मुलगी आहे.
हो हो, हे तिच्या वाचण्यातूनच कळत आहे. असो, तुम्ही तुमचा अभ्यास चालू राहू द्या आणि मुलांनो मस्ती करू नका, मॅडमला त्रास देऊ नका. चला सुरू असू द्या तुमचा अभ्यास.
ठीक आहे मॅम. बरं मीनू वाच बघू.
मम्मी लुक ॲट इट अँड देन शी हेल्ड इट टू माय अर्न and from the shell there come a song soft and sweet and clear.
बर मुलांनो, उद्या राहिलेला गृहपाठ नक्की करून या.
हो मॅडम.
शाळा संपल्यानंतर सर्व मुले आपापल्या घरी जातात.
आई आई मी आली शाळेतून. आई 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 तुले माहित आहे का, आज ना मॅडम ने मला शाबासकी दिली. म्हणे मीनू लई हुशार आहे.
बाप्पा काउन नाही, माहित पोरगी हुशारच आहे. बरं ऐक मिने, उद्या तुले पाहले ना पाहुणे येऊन राहिले. तू काय उद्या शाळेत जाऊ न ग?
काऊ नाही, मी जाईन ना शाळेत, न लवकर वापस येऊन जाईन.
नाही नाही नाही, तू काय शाळेत जाऊ न ग उद्या. दे आपल्या घरी पाहुणे येऊन राहिले. तू का घरी नसली का तुझ्या बाप आपल्या दोघींले बिमार.
बर आहे, नाही जात मग उद्या शाळेत.
असाच दिवस निघून जातो आणि रात्र होते.
वंदे, ए वंदे,
काय झालं?
कुठे गेली होती? मी काय म्हणतो ऐक ना, उद्या पाहुणे येणार आहे. मला तर लस टेन्शन आलं बा.
अहो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आपली मेनू लय गुणाची आहे. येत आहे पसंत, झोपा तुम्ही आता आणि मला बी झोपू द्या.
वंदे टेन्शन तर येणारच ना, शेवटी मी पोरीचा बाप आहे.
काऊ कायले टेन्शन घेता, येईल त्याले पसंत. झोपा आता झोपा.
बर तू बी झोप, लवकर सकाळी लवकर उठायचं आहे.
हो हो. मीने, अरे मीने, अगं पोरी झालं असं ना खेळून दिया. ये लवकर, पाहुणे यायची वेळ झाली.
अवा आई फक्त दोनच मिनिट खेळू दे ना.
नाही नाही, ये लवकर, तुझ्या बाप भूमलं माझ्यावर.
मेनूच्या आईने बऱ्याचदा आवाज दिल्यानंतर सुद्धा मीना बराच वेळ खेळत राहते. परंतु पुन्हा मेनूची आई तिला आवाज देते. त्यानंतर मीना लगेच घरी येते.
येळा म्हणलं या पोरीले साडी नेसायला शिकून
घेऊन राहिला ना.
हा दुखून राहिला वाले, सासरी गेला सासू तुला साडी नेसून देणार
आहे. आय मग मला लग्न नाही करायचं.
ए मीना काय जास्त नगरी करून राहिली, तर लवकर तयार होय. आणि का वंदे तुले माहित आहे का पाहुणे येणार आहे लवकर म्हणून, तू काय कोठीच्या मनावर वागू राहिली गाव, तर लवकर तिची तयारी करून दे.
वय वय झालंच पण का समजा.
आय मला शिकायचं आहे, लय मोठं व्हायचं आहे. बाबाला सांग ना मला आजपास लग्न नाही करायचं म्हणून.
पाग झाली का मोठे, मरायचं आहे का तुले? तुझ्या बापानं ऐकलं ना तर मारून टाकन आपल्या दोघींले बी. चुप.
पण आय
मीने आपल्या बाईचा जन्म असा आहे ग पोरे, स्वतःच काहीच अस्तित्व नाही. जे पुरुष सांगतील ना तेच करावं लागते आपल्याला. हे तर आता परंपरा चालत आली आहे बाई. रडू नको तू.
पण आई मला आताच लग्न नाही करायचं.
उगी राय उगी राय, माया लग्न. बर
बाई एक काम कर, तू थोडं मिनीला समजा लई घाबरली ती पोट्टी. मी नाही का राजेश भाऊले थोडी माहिती सांगून येतो माया पोरीचं लग्न जुडलं म्हणून.
बरं जाऊन या तुम्ही लवकर या. बर मीने, ए मीने काय झालं तू पुरी खाऊन रडत आहे?
आय मला नाही करायचं ना मला लगेच.
ए चुप बस.
तर असं हे जवळपास 15-20 मिनिटाचं नाटक आहे. ती बोलली मला लग्न नाही करायचं म्हणून बोलली ना. तुमच्यासारखं चुपचाप राहिला असते म्हणजे मग झालं, दिलं असतं लग्न लावून घरच्यांनी. म्हणून म्हणतो बोला लागते, बोलणं महत्वाचं आहे. तर असं एक नाटिका आहे आमची, जवळपास 20 मिनिटाची, 15-20 मिनिटाची नाटिका आहे. त्याच्यामध्ये मीनू आहे, मीनू छोटी मीनू, तिचं काय करतात माहित आहे? तिचे आई वडील तिचं लग्न जुळून दिलं जाते. परंतु उर्मिला हे जे गावचं कॅरेक्टर आहे, एक उर्मिला ताई आहे, ती उर्मिला काय करते, घरच्यांच्या विरोधात प्रतिकार करते. त्यांना समजवते की तुम्ही चुकीचं करत आहेत, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करू, असं करू तसं करू, असं करून ती काय करते, तो बालविवाह जो होणार होता तो बालविवाह थांबवले जाते. आणि ते सर्व शक्य झालं त्या उर्मिला ताईमुळं. आणि बालविवाह थांबल्यानंतर त्या गावामध्ये ग्रामसभा घेतली जाते आणि ग्रामसभेमध्ये ठराव मांडला जातो एक प्रकारे की आपल्या गावामध्ये याच्यानंतर 18 वर्षाखालील जर एखादी मुलगी असेल तिचा विवाह लावून दिला जात असेल तर सर्व गावकऱ्यांनी त्याला काय करायचा, विरोध करायचा. बरं त्यानंतर मी वैशाली मॅडम आमच्या आहे आरजे रेडिओ एमगिरीच्या, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा दोन शब्द या ठिकाणी सांगावे.
नमस्कार सगळ्यांना माझं. तर आता सुहास सरांनी तुम्हाला सगळं सांगितलं की बालविवाह म्हणजे काय. म्हणजे पहिले मला हे सांगा की बालविवाह म्हणजे काय हे माहिती आहे? माहिती आहे सगळ्यांना. आता आपण एक नाटक पण ऐकलं, आवडलं तुम्हाला नाटक? त्याच्यामध्ये मीनूचं कॅरेक्टर जे होतं, मीनूचं जे पात्र होतं, त्याच्यामध्ये मीनू अगदी एक 10-12 वर्षाची हो ना. आणि तुम्हाला माहिती आहे की सरकारने जे लग्नाचं वय निश्चित केलं आहे मुलींसाठी ते किती आहे कोणी सांगेल मला सांग 18 वर्ष व्हेरी गुड याच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी तर 18 वर्षाखालील जर लग्न केल्या गेलं तर त्याला काय म्हटलं जातं बालविवाह ठीक आहे 18 वर्षाखालील जर लग्न केलं तर हा कायद्याने काय होतो गुन्हा होतो आणि यावरती शिक्षा पण होऊ शकते ठीक आहे जे लग्न लावून देतात मध्यस्थी लोक त्यांना शिक्षा होऊ शकते ठीक आहे म्हणून लग्न करणं 18 वर्षाखालील लग्न करणं ज्याला बालविवाह म्हटलं जातं हा कायद्याने गुन्हा आहे आता आपल्याला माहिती आहे की आता आपण शिकत आहोत शाळेमध्ये जातो या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण अजूनही काही गावामध्ये असे जमाती आहेत ज्या जमातीमध्ये लवकर मुलीचं लग्न लावून दिलं जातं तेव्हा जर तुम्हाला असं माहिती असेल की तुमच्या आसपास गावामध्ये नातेवाईकांमध्ये तुमच्या ओळखीमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये जर असं कुणी असेल आता तुम्ही मुली तुमच्या शाळेमध्ये शिकता आता प्रत्येकाला माहिती असतं कुणाच्या घरी किती जण असतात किती बहीण भाऊ आहे आई काय करते बाबा काय करतात हे ना आपली मैत्रीण कशी आहे मग जेव्हा आपल्याला काही सुख दुःख असले पण आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करतो ना मग घरी कुठलेही प्रॉब्लेम असले तर मग ते आपण आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करतो आणि जर खूप मोठा प्रॉब्लेम असेल तर मग आपण आपल्या शिक्षिकेला सांगतो हो ना तर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आपण कोणाला सांगतो घरातील मोठ्या व्यक्तीला सांगतो ना किंवा मग आपण शाळेमध्ये असू तर आपण कोणाला सांगतो आपल्या शिक्षकांना तर कुठलाही प्रॉब्लेम असला तर आधी आपल्या शिक्षकांना किंवा घरातील मोठ्या व्यक्तींना आपण सांगायला पाहिजे ना कारण की मोठे जे असतात हे तुमच्यापेक्षा अनुभवाने दांडगे असतात आणि ते कुठल्याही समस्यावर तुम्हाला काय तोडगा देऊ शकतात पण जर बालविवाहामध्ये आणखी मोठेच लोक चुकी करतात ना तर मग अशा वेळेला त्याला आपण काय केलं पाहिजे विरोध सुद्धा केला पाहिजे बरोबर ना कारण सगळ्या कायद्याचं ज्ञान पण आपण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण विरोध पण केला पाहिजे ठीक आहे
हे बघा एकतर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतो त्यानंतर एक नंबर तुम्हाला मी सांगतो 1098 लक्षात ठेवाल 1098 हा टोल फ्री क्रमांक आहे यावर तुम्ही कॉल करू शकता आणि असं जर काही घटना घडली तर त्यावर तुम्ही सांगू शकता लगेच त्याच्यावर कारवाई होऊ शकते त्यानंतर एक अजून नंबर आहे 100 हा सुद्धा तुम्ही डायल करू शकता तर या दोन नंबरवर जर तुम्ही डायल केला नंबर तर नक्कीच तुमची लवकरात लवकर मदत होते हे दोन्ही नंबर लक्षात ठेवा कुठला नंबर आहे आणि 100 ठीक आहे चला आता एक शेवटच्या टप्प्यात आहे आपण त्याच्यानंतर तुम्हाला सुट्टी भेटेल 5-10 मिनिटांनंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो जे काही बोललो आपण आतापर्यंत त्यावरच ते प्रश्न आहे तर तेच प्रश्न मी तुम्हाला विचारतो मला सांगा बालविवाह कशाला म्हटलं जातं किती वर्षाखाली जर विवाह केला तर बालविवाह होतो कुणीतरी हातवरती करा ये तुझं नाव
विजय राठोड
सलोनी विजय राठोड उत्तर
18 वर्षाच्या खाली जर विवाह केलं तर ते बालविवाह होते
जोरदार ट्राय एकदा आता फिट झालं डोक्यामध्ये किती वर्षाखाली 18 वर्षाखाली जर असं काही विवाह होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो बालविवाह आता दुसरा प्रश्न असा राहील माझा या अगोदर तुम्हाला सांगितलेला आहे कुठल्या हेल्पलाईनवर आपण टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावर आपण क्रमांकावर त्या नंबरवर डायल केलं पाहिजे आपण जेव्हा कधी आपल्याला मदत मिळेल या हात वरती करा आणि इकडे या कोण सांगू शकेल ये तू पण ये तुझं नाव
गायत्री गणेश सातपुते
काय नंबर आहे
100 1089
एक 100 आणि 1089 तू
100 1098
दोन्ही नंबर एकच आहे का हे मग अलग अलग सांग आता
100 दुसरा 1098
जोरदार टाळ्या हे दोन्ही टोल फ्री क्रमांक आहे यावर तुम्ही काय करू शकता जर असं काही झालं तर तुम्ही क्रमांकावर डायल करू शकता तुमची मदत लवकरात लवकर होईल बोथली म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी बरेचसे बालविवाह झालेले आहे याच वर्षी बालकल्याण विभागामार्फत तिथे कार्यवाही झाली आणि तिथे एक बालविवाह त्यांनी रोखला म्हणजे असं आहे की आपल्या वर्धा जिल्ह्यात अजूनही बालविवाह आहे समजलं सर्व कोणाला प्रश्न आहे
बालविवाह पोलिसांनी सांगितलं तर मानलं नाही देईन तर काम
अच्छा याचा प्रश्न मस्त आहे समजा बालविवाह असं माहित झालं आणि पोलिसांना आपण सांगितलं आणि ते मानले नाही तर का करायचं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. ही तर शेवटची स्टेप आहे की जर घरच्यांना पहिले आपण सांगत असतो की असं असं झालेलं आहे आणि घरचे जर नाही मानले तर मग आपल्याला पोलीस स्टेशन पर्यंत जावं लागते, शेवटचा पर्याय. तर पहिले तुम्ही काय करायला पाहिजे, घरच्यांना सांगायचं. घरचे जर नाही मानले तर काय करायचं, मग पोलीस स्टेशन मध्ये जायचं. आणि पोलीस स्टेशन मध्ये जर नाही म्हणलं त्याच्यावरचं पोलीस स्टेशन राहते हेड ऑफिस. आता इकडे जे काही असेल सेलूचं पोलीस स्टेशन असेल, इथे नाही मानले तर वर्धेचं कलेक्टर ऑफिस आहे, आपले कलेक्टर आहेत ना, त्यांना आपण त्यांचाही नंबर आपण प्रोव्हाइड करू. तुम्ही आम्हाला फोन करा कधीही, तर त्यांना आपण हे सर्व पोहोचू. कलेक्टर सरांना जर हे माहिती पडलं की बालविवाह होत आहे आणि इथले काही पोलीस मानत नसेल तर ते नक्कीच त्याच्यावर कार्यवाही करतील. त्याच्यामुळे दुसरा पर्याय, जर त्यांनी मानलं नाही तर डायरेक्ट कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तक्रार करायची. छान प्रश्न विचारला नाही का. अजून कोणी आहे प्रश्न विचारणारा? चला, म्हणजे तुम्हाला सर्व समजलेलं आहे. तर असा हा बालविवाह यावर आपला हा सेशन होता एक प्रकारे, आणि जनजागृती आम्ही तयार केलेली आहे. तर असे जवळपास 4-5 नाटकं आम्ही करत आहोत, त्यापैकी बालविवाह यावर आम्ही तुमच्यासोबत बोललो. मी दादांना विनंती करतो की एखादं गाणं किंवा समाजजागृतीपर एक गीत यांच्यासाठी सादर करावं.
माझे नाव प्रभाकर दत्तराजी धवने, मुक्काम मसाळा, समता सांस्कृतिक प्रबोधन कलामंच अध्यक्ष. माझी एक कलामंच संस्था आहे आणि माझे भजनी मंडळ सगळे एमजीले रेडिओमध्ये कार्यक्रम करून त्यांना वृद्ध कलावंत मानधनाकरता रूपरेषा मिळते. त्यांनी मला एक गीत म्हणण्याकरता बोलले, त्यामुळे मी एक गीत आपल्या समोर शिक्षणाचा सादर करत आहे. लक्षात असू द्या, पहिले काळामध्ये मुलींना शिक्षण नव्हतं, शिक्षणामुळे वंचित होत्या. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये सर्वप्रथम मुलींकरता शाळा काढली, त्या प्रत्यर्थ मी हे गीत सादर करत आहे. लक्षात होऊ द्या. शिक्षणाची देवी सावित्री फुले, आम्ही आहो ग माते तुझी मुले, शिक्षण केले खुले, शिक्षण केले खुले, शिक्षण केले खुले, शिक्षण केले खुले, पुण्या जिल्ह्यामध्ये पहिली महिलांची शाळा उघडून, पुण्या जिल्ह्यामध्ये पहिली महिलांची शाळा उघडून, शेण दगड खाऊन माणसान ठेवून, मागणा कधी अटले शिक्षण केले खुले, मागणा कधी अटले शिक्षण केले खुले, शिक्षणाची देवी सावित्री फुले, आम्ही आहो ग माते तुझी मुले, शिक्षण केले खुले, शिक्षण केले खुले. त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंचा ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत लग्न झालं होतं, तरी पण त्यांनी ध्यास शिक्षणाचा सोडला नाही. म्हणून काय म्हणतात लक्षात येऊ द्या, ज्योतिबाने सात दिदला सर्वश्रेष्ठ महात्मा ठरला, ज्योतिबाने सात दिदला सर्वश्रेष्ठ महात्मा ठरला, गुलामी मधून नष्ट करून, गुलामी मधून नष्ट करून महिलांना आरक्षण दिले, महिलांना आरक्षण दिले शिक्षण केले फुले, शिक्षणाची देवी सावित्री फुले, आम्ही आहो ग माते तुझी मुले, शिक्षण केले खुले, शिक्षण केले खुले. त्यावेळी पती मेल्यानंतर महिला सती जात होत्या, त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना आरक्षण देऊन त्याच्यावर सुद्धा मात करून कायदा निर्माण केला. म्हणून लक्षात असू द्या,
पती मेल्यावर सती जाऊन जुन्या रूढीची प्रथा तोडून पती मेल्यावर सती जाऊन जुन्या रूढीची प्रथा तोडून दीप प्रभाकर गीत गाऊनी दीप प्रभाकर गीत गाऊनी शिक्षणाने झाले भले शिक्षणाने झाले भले शिक्षण केले कुले शिक्षणाने झाले भले शिक्षण केले कुले शिक्षणाची देवी सावित्री फुले आम्ही आहो ग माते तुझी मुले शिक्षण केले कुले शिक्षण केले कुले शिक्षण केले कुले शिक्षण केले कुले
प्रभाकरजी खूप सुंदर. तर या ठिकाणी सर्व आयोजकांनी आणि महाराजांनी सुद्धा आम्हाला इथे येण्याची ही संधी दिली आणि प्रभाकर सरांनी महत्वाचे म्हणजे या ठिकाणी साथ दिली. एका फोनवर त्यांनी आमचं काम केलं की चला या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे आणि त्यांनी आपल्या गावकऱ्यांना सांगितलं आणि तुम्ही सर्वांनी मदत केली आणि महत्वाचं म्हणजे गोमासे महाराज धन्यवाद. गोमासे महाराज तुम्ही आम्हाला जी मदत केली त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या प्रभाकर सरांसाठी आणि गोमासे दादांसाठी. तर कसं असते गावामध्ये जर कार्य करायचं असेल तर आपला एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानुसारच ते काम होत असते आणि म्हणूनच गावामध्ये जाऊन कुठलंही काम आपण स्वतः वैयक्तिक पातळीवर करू शकत नाही. सर्व समूहातून आपल्याला काम करावं लागतं कारण की गाव हा विश्वाचा नकाशा. गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता अवदशा येईल देशा हे तुकडोजी महाराजांचं वाक्य आहे. ही बोवी आहे ग्रामगीतेमधली आणि म्हणूनच गावावरून सर्व काही ठरत असते. तर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सहकार्याबद्दल. आणि कुठल्या शाळेचे विद्यार्थी आपण? यशवंत विद्यालय घोराट. तर त्या सरांचे सुद्धा खूप खूप आभार ज्यांनी एका शब्दावर आपल्या मुलींना इथे पाठवलं कारण की आजचा आमचा बालविवाहावर हा कार्यक्रम होता आणि बालविवाहासाठी फक्त माणसांना ऐकून जमणार नव्हतं, वयोवृद्ध माणसांना ऐकून जमणार नव्हतं, तुम्हाला ऐकून खूप महत्वाचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला सर्वांना पाठवलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि विशेषतः तुमचे आभार. तर आपल्या इथे वेळ द्यायचा म्हणून तुम्ही आल्यात त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. लक्षात ठेवा रेडिओ एंगरी 90.4 90.4 फ्रिक्वेन्सी आहे, कधी तुम्ही ऐका. आणि जर काही शंका कुशंका असेल किंवा तुम्हाला काही मदत लागल्यास नक्कीच आम्हाला फोन करा, नंबर तुम्हाला भेटून जाईल. प्रभाकर दादांना आम्ही नंबर देऊन ठेवतो आमच्या रेडिओ एंगरीचा, त्यावर तुम्ही कधीही फोन करा. धन्यवाद.
तर मित्रांनो, अशा प्रकारे बरेचसे कायदे आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्या वर्धा जिल्ह्यात सुद्धा बालविवाह होतो आणि या बालविवाह रोखण्यासाठी बरेचसे कायदे आहेत. त्या कायद्याअंतर्गत आपल्याला चालावं लागतं आणि नक्कीच आपल्याही गावामध्ये किंवा आपल्याही परिसरामध्ये जिथे कुठे तुम्हाला बालविवाह होत आहे असं जाणवत असेल तर नक्कीच जो नंबर आम्ही सांगितलेला आहे त्या नंबरवर कॉल करा आणि आपली सुद्धा एक सामाजिक जबाबदारी आहे याचं आपण भान ठेवून हे काम केलं पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा आमचा इव्हेंट SBC 3 युनिसेफ आणि रेडिओ एमगिरीच्या माध्यमातून केलेला होता. तर नक्कीच याविषयी तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला देऊ शकता आमच्या नंबरवर. आमचा नंबर आहे 95 61 55 88 99. या नंबरवर आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. चला मग भेटूया पुढील भागामध्ये एखाद्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत सुहासचा नमस्कार.